विराटवड. गावाच्या सीमेस नदीच्या तीरा, पारंब्या फांद्याच्या घालून डेरा. विषण्ण दृष्टीने देखत नभा, विराटवड हा राहिला उभा. काळाची असंख्य पाखरे आली, काळाची असंख्य पाखरे आली, जीवन कणिका टिपून गेली. अनेक पिढ्यांची यात्रा विशाल, तयाच्या पुढून गेलेली पैल. काळाशी झुंजून राहिला जेता, विजय परी तो जाचतो आता. राक्षसी खोडास सहस्त्र तडे, पाचोळा अमाप पायाशी पडे. आलेली देहाला पाषाण कळा, देवत्व जाऊन उरली शिळा. नवीन पालवी क्वचित कोठे, जुनाट पानाचा देठन कुठे. फोडून दरड मुळे ती काही, शोधती ओलावा नदीच्या डोही. पर्णांच्या गुहात अंधार माझे, उषेचा किरण आतन धसे. लोंबती मोहळे भयान काळी, कोळ्यांची धूसर लागली जाळी. गिधाड घुबडे धरून शिरी, कोकिळ पूर्वीचे स्मरतो उरी. भोवती तयाच्या तरंगे भीती, भोवती तयाच्या तरंगे भीती, सावली प्रवासी त्याची न घेती. निर्दय अफवा विळखा घाली, रात्रीचा संबंध बसतो खाली. गावची बालके राहून दुरी, भयार्त डोळ्यांनी पाहती वरी. लोटून काळास ठाकला धीट, आजला त्याचीच पाहतो वाट. करवत कुऱ्हाड वाजता राणी, आषाळ भावाने ऐकतो ध्वनी. परंतु हत्यारे क्षुद्र ती हाय, अशाया पहाडा पुढती काय. समर्थ आता ती एकली वीज, समर्थ आता ती एकली वीज, देण्यास याजला विश्रांती नीज. म्हणून तयाची उदास आशा, शोधते नभात रुपेरी रेषा.